नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। लोकसभेच्या तिसऱ्या पावण्यार गोयांत मतदानाक एक सप्तक उरला असताना जाहीर प्रचार आणि पक्षांच्या रणनितीक नेट आयला। एनडीए आणि इंडिया आघाडी घटक पक्षांच्या रणनितीक बसका एकारेक जायत आसात। गोयच्या एनडीए घटक पक्षांची रणनितीक बसका काल पणजे झाली। मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांच्या फुडारपणान झाल्या ह्या बसकेत मगो पक्षाचे मंत्री आमदार सुदीन ढवळीकर आणि जीत आरोलकर, अध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, अंतोन वास आणि आदले राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर वाटेकार झाले। 27 तारखेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची दक्षिण गोयात साखवाळे जनसभा झाल्या उपरांत भाजपाच्या राष्ट्रीय प्रचारकांची बसका गोयात फाल्यासावन सुरू जातात। केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांची शुक्रारा 3 मे सांजे म्हापशा सभा जातली। फाल्या 2 तारखेरूय फोण्या जनसभा जावपाची आसा आणि 4 तारखेर मडगावा रोड शो जावपाचो आसा अशी माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिल्या। राष्ट्रीय फुडाऱ्यांच्या प्रचारसभांशी नियोजनाचेर कालच्या एनडीएच्या बसकेत चर्चा झाली। 7 तारखेर मतदानाच्या दिसाचे नियोजनूय एनडीएच्या ह्या बसकेत झाले अशे बसके उपरांत तानावडे हांणी खबराकारांक सांगले। आपल्या नव्या केंद्र सरकारात श्रीपाद नायक हांच्या बरोबर परत काम करूंक मेळटले म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो खासदार श्रीपाद नायक हांका शुभेच्छा। खासदार म्हणून श्रीपाद नायक हांणी बरे काम केला, मंत्री म्हणून दिल्ली जबाबदारी बरेपैकी सांभाळ्या अशी चीट प्रधानमंत्र्यांनी श्रीपाद नायक हांका बरयल्या। बायला आरक्षण विधेयक, एक देश एक वेचणूक, सीएए सारखे कायदे चालीक लावपा खातीर परत राष्ट्रीय लोकशाय आघाडीचे सरकार सत्तेर येवपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला। एनडीएच्या बसके उपरांत पणजे भाजपा कार्यालयात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिषद घेतली। बारीक सारीक मुद्द्यांचेर वाद करचे परस आमी राष्ट्रीय पावण्याचेर विचार करूंक जाय। काँग्रेस पक्षात बँक घोटाळेबाज आसात, काँग्रेसीचो जाहीरनामो जाती धर्मात फूट घालपी, कर्नाटकात तांची राजवट तेच दिशेन चल्ल्या, भाजपा हो धर्मनिरपेक्ष पक्ष, आमी ओसीआयचो प्रस्न तडीक लावंक पावला उखल्ली, पोटापाण्याखातीर विदेशात स्थायी गोयकारांची गोयची मालमत्ता जमनी राखूंक पावला उखल्ली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। एनडीएच्या बसके उपरांत काल मुख्यमंत्री खबराकारांकडेन उलयताले। काँग्रेसीकडेन भाजपा आड मुद्दे नात म्हण जाहीरनाम्यात कसलेय मुद्दे काढतात, प्रधानमंत्र्यांनी गोयच्या सभेत गोयच्या नुस्तेमारांचो उल्लेख केलो। गोयच्या डीडीएसएसवाय भलायकी विमो येवजणेप्रमाण मोदी सरकाराची आयुष्यमान भारत येवजणे ज्येष्ठ नागरिकांखातीर म्हत्वाची अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। रमाकांत खलप हांणी संसदेत बायला आरक्षण विधेयक हाडिल्ले जाल्यार तांणी उपरांत ताची फाटपुरवण कित्याक केली ना असो प्रस्न मुखेलमंत्र्यांनी केलो। कोंकणी हीच गोयची राजभास, मराठी राजभास न्ही, तिचो हेर वेव्हाराक वापर जावंक शकता अशी जाप मुखेलमंत्र्यांनी एका प्रस्नाक दिली। गोयची लोकसभेची वेचणूक सप्तकाचेर तेकल्या आसतना मतदारांच्या पावण्यार वावर आणि नियोजनाचो नियाळ एनडीएच्या बसकेत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या यजमानकेत काल झालो। एनडीएचो घटक पक्ष मोगोचे फुडारी आमदार मंत्री सुदीन ढवळीकर हांणी बसके उपरांत खबराकारांक ही माहिती दिली। उत्तर गोयांत श्रीपाद नायक हांका 1 लाखावयर जाल्यार दक्षिण गोयांत पल्लवी धेंपे हांका कमीत कमी 40,000 मतांच्या आघाडीन जैत मेळटले असो विस्वास सुदीन ढवळीकर हांणी उक्तायला। संविधानाची हत्या करपी कितलेशेच आमदार खासदार एनडीए आघाडीत आसात, काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेल्ले गोयचे 8 आमदार हे संविधानाची हत्या करपी, कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा आणि के सुधाकरासारखेले गुन्हेगारी वृत्तीचे लोकूय एनडीए आघाडीत आसात, अशा समाजघातकी आणि राष्ट्रघातकी व्यक्तींक मतदान केल्यार ते मत प्रधानमंत्री मोदी हांचे मेरेन पावतले, गोयची जनता येता त्या 7 मे भाजपाक बुद्ध शिकयतली असो विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर हांणी उक्तायला। कला अकादमीच्या जीर्णोद्धाराचे 95% काम पुराय झाला, काय गजाली उरल्यात तर तडीक लावून कंत्राटदाराक 3 महिने आधीच कळीत केल्ले आसा, ह्यो गजाली पुराय केल्या उपरांत भौशीक बांधकाम खाते बेगीनूच कला अकादमीचो ताबो कला संस्कृती खात्याकडेन दितली अशी माहिती कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी खबराकारांक दिली। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।